chinimandi.com पॉडकास्ट. एप्रिलमध्ये साखर निर्यातीमध्ये 50% अधिक कपात. युक्रेनच्या नॅशनल असोसिएशन ऑफ शुगर प्रोड्युसर्स यांनी सांगितले की एप्रिल 2020 मध्ये देशाने मार्च 2020 च्या 19,600 टनाच्या तुलनेत चीनची निर्यात 50% कमी होऊन 9,100 टन केली आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत 2019-20 च्या हंगामात युक्रेनची पांढऱ्या साखरेची निर्यात 4,09,800 टनाहून जवळपास 70% कमी होऊन 1,20,000 टन होण्याची शक्यता आहे. उग्र शुगर यांनी सांगितले की रूसकडून होणारी प्रतिस्पर्धा हे यामागील प्रमुख कारण होते.